ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक पुना आय केअर।
श्रोतेहो नमस्कार, पुन्हा आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज या कार्यक्रमामध्ये मी आदिती कुलकर्णी तुमच्या सर्वांचे स्वागत करते। श्रोतेहो, डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्या, त्यावर असलेल्या उपाययोजना ह्याबद्दलची माहिती आपण ह्या कार्यक्रमातून घेत असतो आणि त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत पुन्हा आय केअरचे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर नितीन कोलते। सर नमस्कार।
नमस्कार।
डॉक्टर, डायबिटीस जेव्हा झालेला असतो आणि डोळ्याचे काही प्रॉब्लेम्स सुरू होतात तर हे नेमके डोळ्याचे प्रॉब्लेम्स काय काय असतात?
मेन आपण जसं मागच्याला बोललो होतो तसं डायबेटिक रेटिनोपॅथी जी आहे हे तर सर्वात महत्वाचा आजार असतो जो डोळ्यांच्या संदर्भात असतो डायबिटीसमुळे। डायबेटिक रेटिनोपॅथी सोडून बाकीच्या ज्या गोष्टी होऊ शकतात तर त्याच्यामध्ये एक मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे ग्लॉकोमा किंवा काचबिंदू। तर डायबिटीसच्या लोकांना मोतीबिंदू आणि काचबिंदू हे होण्याचं प्रमाण इतर लोकांपेक्षा जास्त हे त्यांची परसेंटेज मध्ये हे वाढ होते त्याची की त्या लोकांना हे लवकर येण्याची एक शक्यता असते।
तर मग डायबेटिक लोकांना होणारा कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू किंवा ग्लोकोमा म्हणजेच काचबिंदू याची लक्षणं ही रेग्युलर सामान्य माणसांना होणाऱ्या मोतीबिंदू आणि काचबिंदू पेक्षा वेगळी असतात का?
नाही, लक्षणं खूप वेगळी असतात असं नाही। आता मोतीबिंदू झाला की आपली जी दूरची दृष्टी असते किंवा जवळची दृष्टी कुठल्या तरी एका ह्याच्यामध्ये विजन मध्ये त्याला प्रॉब्लेम येतो, मग आता त्याच्यामध्ये परत हे निदान करणं आवश्यक असतं की ते फक्त मोतीबिंदूमुळे कमी झालेले आहे की डायबेटिक रेटिनोपॅथी आहे ह्याच्यामुळे पण जर नजर कमी झालेली आहे का याचीही आपल्याला तपासणी करावी लागते आणि मग मोतीबिंदू किती झालेला आहे त्याप्रमाणे त्याची शस्त्रक्रिया करायची की नाही आपण हे ठरवतो। तसंच काचबिंदू म्हणजे काय होतं की आपल्या नजरेचं क्षेत्र जे असतं ते कमी कमी होत जातं। तर डायबिटिक लोकांमध्ये हे होण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि जर रेटिनोपॅथी असेल तर त्या रेटिनोपॅथीमुळे पण एक काचबिंदूचा प्रकार असतो तो या डायबिटीसच्या लोकांमध्ये होण्याचा एक धोका असतो।
परत तेच येतं की नियमित तपासणी करून घ्या, लवकरात लवकर लक्षणं समजा आपल्याला जाणवायला
आणि दुसरं म्हणजे डायबिटीस कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, ते सर्वात महत्त्वाचं,
ते खूपच महत्त्वाचं आहे नक्कीच। श्रोते हो, याबद्दल अजूनही माहिती घेऊयात पण तत्पूर्वी लक्षात ठेवा, तुमच्यापैकी कोणालाही चष्मा असेल आणि तो नकोसा झाला असेल, तसंच तुम्हाला डायबेटीस आहे आणि डोळ्याचे प्रॉब्लेम्सही सुरू झालेत, तर मग आजच पुन्हा आय केअर क्लिनिकला संपर्क करा कारण इथे तुम्हाला मिळेल सुयोग्य सल्ला तसंच अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने ऑपरेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध। तेव्हा आजच संपर्क करा 73501-77779 73501-77779 7351-77779। डॉक्टर, आपण डायबेटिक कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू काचबिंदू ह्याबद्दल बोललो तर मग आता ह्यावर उपाय कोणकोणते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की हे टाळता येऊ शकतं का हे ऑपरेशन, असंही एक लोकांच्या मनात प्रश्न आहे।
नाही, आता त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं सांगितलं तसं की आपल्या शुगर लेवल्स आणि आहे ही कंट्रोलमध्ये ठेवणं हे सर्वात महत्वाचं पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे नियमित तपासणी करणं आणि मग तपासणी केल्यानंतर जर मोतीबिंदू किंवा काचबिंदू आहे असं जर आढळलं तर काचबिंदू बऱ्याचशा वेळेला औषधांवरती आणि ह्याच्यावरती कंट्रोल केला जाऊ शकतो। जर तो नाहीच कंट्रोलमध्ये होत तर मग त्याला शस्त्रक्रियाचा आपल्याला विचार करावा लागतो, पण जर मोतीबिंदू झाला असेल तर त्याला मग शस्त्रक्रिया करण्याशिवाय काही दुसरा पर्याय नसतो। मग तो जर तेवढा ऍडव्हान्स झाला असेल आणि आपल्याला दृष्टीमध्ये अडथळा येत असेल तर मग त्याचं आपल्याला नक्की शस्त्रक्रिया
करावीच लागते। मग आता शस्त्रक्रियेचा जेव्हा विषय येतो तेव्हा अर्थातच डायबेटीसच्या लोकांना, मधुमेह असलेल्या लोकांना काही विशिष्ट काळजी घ्यावी लागते असं नेहमी ऐकण्यात येतं, तर मग अशा शस्त्रक्रियांच्या आधी आणि नंतर कोणती स्पेसिफिक काळजी घ्यावी?
तसंच मगाशी सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये असणं हे सर्वात महत्वाचं कुठलीही शस्त्रक्रिया करायची असेल। जर शुगर कंट्रोलमध्ये असेल तरच मग आपण शस्त्रक्रियेला घेतो पेशंटला आणि बाकीचे नियम जसे पाळायचे असतात ते सगळे काळजी घ्यायचे, डोळे चोळायचे नाहीत किंवा धुळीत कचरात जायचं नाही किंवा डोळ्याला धक्का लागू द्यायचा नाही, या सगळ्या ज्या रुटीन काळजी ज्या आहेत त्या आपल्याला घ्याव्याच लागतात। डायबिटीसच्या लोकांमध्ये एक असतं की जखमा चिघळण्याची एक भीती असते, त्यामुळे तसं काही होत नाहीये ना, इन्फेक्शन होत नाही ना, ह्याच्याकडे थोडंसं आपल्याला जास्त लक्ष
जागरूक राहायला पाहिजे। जास्त करून श्रोते हो, तुमच्यापैकी कोणालाही चष्मा असेल आणि तो नकोसा झाला असेल किंवा तुम्हाला डायबेटीस आहे आणि डोळ्याचे प्रॉब्लेम्सही सुरू झालेत तर मग आजच पुन्हा आय केअर क्लिनिकला संपर्क साधा कारण इथे तुम्हाला मिळेल सुयोग्य सल्ला तसंच अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने ऑपरेशनची सुविधा सुद्धा उपलब्ध। तेव्हा आजच संपर्क करा 73501-77779 73501-77779 7351-77779। तर श्रोते हो, आज आपण डायबेटीस रुग्णांसाठी खास करून डोळ्यांची काय काळजी घ्यावी, काय विकार असतात ह्याबद्दल माहिती करून घेतली। अशाच डोळ्यांच्या प्रॉब्लेम्सबद्दल जाणून घेणार आहोत पुन्हा आय केअर प्रस्तुत हेल्दी आईज ह्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नितीन कोलते सरांकडून फक्त पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार।
नमस्कार।
या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर।